नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूपपणे दाखल. महाराष्ट्र देशात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेचं सर्वात मोठं राज्य ठरेल. टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाईचे निर्देश देणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनतळ सुनिश्चित करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर. आता सविस्तर बातम्या. ऑक्सिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता पृथ्वीवर सुखरूपपणे परतले. या अंतराळवीरांना घेऊन आलेलं ड्रॅगन कॅप्सूल हे छोटं अंतराळ यान सुमारे 23 तासांच्या प्रवासानंतर कॅलिफोर्नियाच्या जवळ प्रशांत महासागरात यशस्वीपणे उतरलं. या मोहिमेत शुक्ला यांनी 18 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मुक्काम केला. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी हे अंतराळवीर काही दिवस विलगीकरणात राहणार आहेत. शुभांशु शुक्ला यांच्या ऐतिहासिक अवकाश मोहिमेहून परतण्याचं आपण सर्व देशवासियांसह स्वागत करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शुक्ला यांची ही मोहीम म्हणजे भारताच्या गगनयान या मानव अंतराळ मोहिमेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या सुपुत्राच्या यशस्वी मोहिमेनंतरचा हा क्षण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना सिंह यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
भारत माँ का एक पुत्र आज कामयाबी से लौटा है एक ऐसे प्रयोग से, एक ऐसी यात्रा से जिसमें बहुत सारे ऐसे एक्सपेरिमेंट्स किए गए जो पहले कभी ना किए गए थे लेकिन जिनका समस्त मानव जाति के लिए महत्व रहेगा. आज वास्तव में विश्व बंधु के रूप में शुभांशु ने हमारी तर्जुमानी करते हुए वो काम वहां अंजाम दिया है और ये कह सकते हैं कि अंतरिक्ष में एक स्थायी स्थान भारत को आज स्थापित करने का अवसर भी रहा, सफलता भी रही.
अंतराळवीरांचं कॅप्सूल पृथ्वीवर सुखरूप उतरल्यानंतर लखनौ इथं शुक्ला यांच्या घराजवळ त्यांच्या आईवडिलांसह सर्व नागरिकांनी जल्लोष केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून शुक्ला यांचं अभिनंदन करत त्यांची ही कामगिरी देशातल्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज मुंबईत टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. टेस्लाचं जगप्रसिद्ध मॉडेल वाय यावेळी लाँच करण्यात आलं. राज्य सरकार इलेक्ट्रिक गाड्यांसाठी धोरणात्मक प्रोत्साहन देत असून भविष्यातील ग्रीन मोबिलिटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्र ठरणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले,
कई वर्षों से जिसका इंतजार हम कर रहे थे वो टेस्ला कार आज टेस्ला ने मुंबई से लॉन्च की है. अपनी भारत की एंट्री आज उन्होंने मुंबई से अनाउंस की है. टेस्ला मुंबई में एक्सपीरियंस सेंटर के साथ साथ डिलीवरी लॉजिस्टिक्स और सर्विसिंग की व्यवस्था ये सारी खड़ा कर रहा है. साथ में 4 बड़े चार्जिंग स्टेशन और 32 चार्जिंग की व्यवस्थाएं ये भी टेस्ला खड़ा कर रहा है जिसके कारण एक बड़े पैमाने पर ये चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर भी यहां पर तैयार होगा.
कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती दर 3 महिन्यांनी आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रासाठी मंजूर निधीसह वाढीव निधी टप्प्याटप्प्यानं दिला जाईल असं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी अधिकाधिक निधी देण्याची ग्वाही जयस्वाल यांनी दिली. ते म्हणाले,
मी आज सकाळीच या लक्षवेधीच्या पूर्वी आपले वित्त सचिव श्री ओपी गुप्ता आणि सौरभ विजय यांच्याशी मी बोललो. त्यांना मी या लक्षवेधीच्या पूर्वी सांगितलं की हे जे 26.20 कोटी रुपये हे पहिल्याच्या 100 कोटीच्या मंजूर प्रकल्पातील होते ते तात्काळ वितरित त्यांना करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ. 709 कोटीचा जो प्रकल्प त्यांचा ज्याला तत्वतः मंजुरी दिली होती त्याला वित्त विभागाची मंजुरी आज प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पुढचा जो अर्थसंकल्प आपला होईल 709 कोटीपैकी त्यांना जास्तीत जास्त रक्कम देणं शक्य आहे ती रक्कम देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
रोहयो फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी यावर उत्तर देताना या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शासन पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. हेमंत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवर अंबादास दानवे, अनिल परब, राजेश राठोड, भावना गवळी तसंच प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेऊन सूचना केल्या. जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सदस्य कैलास पाटील यांनी केला. ते आज विधानसभेत बोलत होते. सरकारी निधीचा राजरोसपणे अपहार होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले,
सध्या जी जलयुक्त शिवार योजना राबवली जाते पूर्णपणे भ्रष्टाचारयुक्त झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यात मे मध्ये पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, त्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशीच त्यांनी गाळ काढलेला दाखवलंय. धरणं आटली नव्हती या वर्षी, मागच्या वर्षी पाऊस चांगला होता आणि गाळ एवढा कोट्यवधी रुपयाचा काढला कुठं गेला कुठं, ही सगळी कागदावर कामं झालेली आहेत अध्यक्ष.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड शहराला पाणी पुरवठ्यासंदर्भात अंबाडी योजना तसंच शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. परभणी जिल्ह्यातल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. आज विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मंत्र्यांच्या निर्देशानुसार जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून उद्यापासून माजलगाव धरणामार्फत परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंढरपूर इथं आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर केली जाणारी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा उद्या बुधवारी होणार आहे. मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी ही माहिती दिली. प्रक्षाळ पूजेनिमित्त दर्शनाच्या वेळांमध्ये उद्या बदल होणार आहे. शबरी घरकुल योजनेचा लाभ अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या व्यक्तींना मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. आज विधान परिषदेत सदस्य अभिजित वंजारी यांच्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाईचे निर्देश पोलिसांना देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. आमदार विक्रांत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल करण्यास परवानगी असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. राज्यात लागू करण्यात आलेल्या गोवंश हत्याबंदीच्या कायद्याच्या विरोधात बीड जिल्ह्यात शेतकरी आणि कुरेशी समाजानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. या कायद्यामुळे भाकड जनावरं विक्री करण्यात अडचणी येत असून हा कायदा फक्त गोरक्षकांचा विचार करून लागू करण्यात आल्याचा आरोप आंदोलक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक कोंडी आणि वाहन तळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे. यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातल्या प्रमुख रस्त्यांचं मॅपिंग करण्यात येणार आहे. शहरातल्या मुख्य बाजारपेठा आणि गर्दीच्या रस्त्यांवर वाहन तळांसाठी जागा निश्चित केल्या जातील. नागरिकांना ऍपच्या माध्यमातून आपल्या घरातूनच वाहन तळावरची जागा आरक्षित करता येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड इथला ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद देशपांडे याला 4,000 रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या प्लॉटची फेर नोंद घेण्यासह अन्य दाखले देण्यासाठी देशपांडे यानंही लाच मागितली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूपपणे दाखल. महाराष्ट्र देशात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेचं सर्वात मोठं राज्य ठरेल. टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाईचे निर्देश देणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनतळ सुनिश्चित करण्यासाठी GIS तंत्रज्ञानाचा वापर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10